श्रीराम मला वाटते अंतरित्वा वसावे तुझ्या दास बोधासित्वा बोधवावे अपत्या परी पाववी प्रेम ग्रासा महाराजया सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ श्रीमद दासबोध आपण पाहतो आहोत दशक पहिला समास पाचवा संत स्तवन नाम. या समासामध्ये संतांचं महात्म्य सांगितलेलं आहे. जी वस्तू म्हणजे परमात्मा हिचा लाभ होत नाही तो करून देण्याचं सामर्थ्य ज्या संतांच्या मध्ये आहे त्या संतांचं वर्णन आहे आणि त्या वस्तूचंही वर्णन केलेलं आहे. समर्थ म्हणतात जेथे आक्षेप आटले जेथे प्रयत्न प्रस्तावले जेथे तर्क मंदावले तर्किता निज वस्तूशी निज वस्तू परमात्मा आत्मा त्याच्याविषयी तर्क करत राहतात. कारण ती दिसणारी वस्तू नसल्यामुळे पहिल्यांदा ग्रंथात वर्णन वाचून ती प्राप्त करून घेण्यासाठी काय काय करायला पाहिजे ह्याच्यासाठी बुद्धीच्या पातळीवर तर्क चालतात आणि त्या तऱ्हेनं नाना प्रकारच्या साधना मंडळी करीत असतात. अवघड अवघड साधना करतात. अरण्यात जाऊन राहतात. तहाने तहानची प्यावी भुकेली या भूकची खावी याचा अर्थ तहाने नाही तहान मारायची भूक मारायची हटयोगाची साधना करायची उलट टांगून घ्यायचं चारी बाजूने अग्नी पेटवायचा मध्ये बसायचं थंडीमध्ये गार पाण्यात जाऊन बसायचं अशा तऱ्हेनं देहाला खूप कष्ट देत असतात. कशासाठी उद्देश असा असतो की देह भाव जावा म्हणून. पण काही वेळा या साधनेचाच एक अहंकार येतो आणखीन देहबुद्धी आणखीनच बळकट होत असते. त्यामुळे न जाणता कोटीवरी साधने केली तरी मोक्षाचा अधिकारी होणार नाही असं समर्थांनी म्हटलेलं आहे. आपल्याला जे ध्येय प्राप्त करून घ्यायचं आहे ते ध्येय काय आहे याची नीट कल्पना हवी. त्याच्याकडे जाण्यासाठी नेमका मार्ग काय आहे त्याचं वर्म कळलं पाहिजे आणि ते वर्म संतांच्या जवळ असतं. कारण संत त्या मार्गाने जाऊन तिथं पोचलेले असतात. म्हणून इतर कुठेही जात न जाता केवळ ग्रंथाने ती वस्तू प्राप्त होईल का ग्रंथ वाचनाने ग्रंथांचा अभ्यास केल्याने तर समर्थ सांगतात नाही. ग्रंथ वाचनाने ती वस्तू प्राप्त होणार नाही. ग्रंथात जे सांगितलेलं आहे त्याप्रमाणे केल्याने ती वस्तू प्राप्त होण्याची शक्यता आहे. ते देखील संतांच्या सान्निध्यात त्यांच्या कृपेने. म्हणून इथं म्हणतात जेथे आक्षेप आटले उदंड प्रयत्न केलेले असतात आणि मग लक्षात येतं की इतके कष्ट आपण कशाला घेतले. पण ते पलीकडे गेल्यानंतर लक्षात येतं. पश्चातापही काही वेळा वाटतो की नफत्या गोष्टी करण्यामध्ये आपण आयुष्य घालवलं कष्ट दिले नाना प्रकारच्या यातना सहन केल्या इतरांनाही व्याप केला पण वस्तुत आपणच ते आहोत. साधनेने जे साधायचं आहे ते मीच आहे माझच मला मिळायचं आहे किंबहुना मी जे मुळातच होतो ते मला प्राप्त करून घ्यायचं आहे ते आता मला प्राप्त झालं हे तिथं गेल्यावर कळतं. पण तोपर्यंत नाना प्रकारचे प्रयत्न होतात आणि म्हणून त्यांनी म्हटलंय की ज्या ठिकाणी प्रयत्न जे आहेत तेही थांबतात तर्क देखील त्या ठिकाणी थांबतात. त्या निज वस्तूचे संबंधी तर्क करता करता त्याचा आकार कसा आहे त्याचं रूप कसं आहे तो कशा सरेचं आहे तिथं जाण्यासाठी काय करायला पाहिजे बसून बसून तर्क चालू आहे. वास्तविक तर्क थांबले पाहिजेत पूर्णपणे. म्हणून त्यांनी असं म्हटलेलं आहे की जयाचे तया चुकले प्राप्त नाही ज्याचंच त्याच्याजवळ आहे परंतु त्याला प्राप्त झालेले नाही. कारण काय गुणे गोविले जाहले दुःख देही त्रिगुणामध्ये तो गुंतला गेलेला आहे. मी असा आहे मी तसा आहे मी हे करतो मी ते करतो म्हणजे देहन जे करतो आहे त्याचं कर्तृत्व स्वतःकडे घेऊन जीव पुन्हा त्याच्यामध्ये गुंततो. वस्तुत जीवाला म्हणजे आत्म्याला कर्तृत्व नाही मी करता नाही देह सर्व करतो आहे असा बोध होण्याऐवजी जे जे तो करत असतो त्या करण्यामध्येच तो गुंतला जातो. आणि म्हणून जुने ठेवणे आपलंच ठेवणं सनातन ठेवणं पहिल्यापासून आलेलं मीपणे आकळेन, मीपणे याचा अर्थ देहबुद्धीमुळे, मी देह आहे असं वाटल्यामुळे किंवा मी जीव आहे असं वाटल्यामुळे आपलंच ठेवणं आपल्याच जवळ असून ते आपल्याला सापडत नाही. अंतरी सन्निध राहे श्री गोविंद परिमती मंद पाहायची ना, आत आपणच आपल्याला पाहायचं आहे हे कळत नाही. खूप ग्रंथांचं वाचन करतो, पारायण करतो आणि सगळं झाल्यानंतर वस्तुत एक चरण देखील आपल्याला पुरेसा असतो नीट वर्म कळलं तर. पहावे आपणासी आपण एवढं म्हटलं ना तिथंच थांबायला पाहिजे. पाहायचं म्हणजे काय? आपण जसं एखादं पुस्तक पाहतो, एखादं चित्र पाहतो असं त्याला पाहायचं आहे काय? आणि आपण आपल्याला म्हणजे कोणाला, आपण कोण आहोत आपल्याला पाहायचं म्हणजे काय? हे सगळं जे आहे हे कळायचं जर झालं एवढ्या एक चरणावर चिंतन झालं पाहिजे, ते समजून घेतलं पाहिजे आणि त्याप्रमाणे करायला पाहिजे. असं जर झालं तर गीतेचे 700 श्लोक, ज्ञानेश्वरांचा 9000 ओव्या, समर्थांच्या 7000 ओव्या किंवा अनेक अभंग स्फुट हे काहीही इतकं करायचं कारण नाही आहे. नेमकं कळलं एकदा विषय की काहीही वाचा आपल्याला तोच अर्थ सापडतो. पण करणार काय, थोडस सांगून कळत नाहीये पण पुन्हा पुन्हा सांगावं लागतं. सेविलेची सेवा वन, घेतलेची घ्यावे जीवन, तैसे श्रवण मनन केलेची करावे. पुन्हा पुन्हा करावं लागतं, पुन्हा पुन्हा करावं लागतं, कारण पुढं जातच नाहीये, ते आज शिरत नाहीये. म्हणून हे समजण्यासाठी काय करायला पाहिजे तर संत आपल्याला सांगतात नेमकं काय करायला पाहिजे. आपला आपणसी लाभ हे ज्ञान परम दुर्लभ, आपलाच आपल्याला लाभ व्हायचा आहे, परंतु हे ज्ञान परम दुर्लभ आदी अंती स्वयंभ स्वरूपची स्वय. वास्तविक आपण आदी अंती स्वरूपच आहोत. देह बदलत असला तरी स्वरूप बदललेलं नाही. अनेक देह बदलले आतापर्यंत, पुढेही कदाचित बदलते जर आपण स्वरूप बोध प्राप्त करून घेतला नसेल तर. पण देह जरी बदलत असले तरी आतलं स्वरूप जे आहे ते आदी अंती एकच आहे. त्याच्यासाठी काय करायला पाहिजे? आपण कोण ऐसा हेत धरून पाहता देहातीत. त्याच्यासाठी आपण कोण हे समजून घेतलं पाहिजे. आपल्याला जर विचारलं आपण कोण तर तो देहाचंच वर्णन करतो, त्या देहाला ठेवलेलं नाव, आडनाव, आई वडिलांचं नाव, त्याचं काय शिक्षण, त्याचे गुण, ह्याच्या संबंधीच वर्णन करतो. म्हणजे आपण कोण म्हटल्यानंतर बाह्य गोष्टींचं तो वर्णन करतो. पण संत सांगतात, सद्गुरु सांगतात की आपण कोण म्हणजे फाइंड आउट हू एम आय. रमण महर्षी सांगत असत तसं, तू स्वतःला शोध आणि तो स्वतः तू आत आहेस. तू देवळाचंच वर्णन करतो आहेस, देवळामध्ये असलेला जो देव आहे त्याचं वर्णन करत नाही आहेस. पंचमहाभूतांच्या देहाचं वर्णन चाललेलं आहे आणि देहा गुणांच्या पलीकडचा, पंचमहाभूतांच्या पलीकडचा जो आत्मा तोच तू आहेस, तिकडं तुझी दृष्टी वळत नाही आहे, त्याला शोध. कारण ते तर्काने अनुमानाने सापडण्यासारखं नाही आहे. मग काय करायला पाहिजे? तिथं शब्द प्रमाण मानले पाहिजे. ह्या ठिकाणी इतर प्रमाणांचा उपयोग होत नाही आहे, शब्द प्रमाण. ज्यांनी अनुभव घेतलाय ते काय सांगतात? अमुक कर जे ते सांगतात त्याप्रमाणे त्यांचा शब्द प्रमाण मानून आपण साधना जर केली तर आपल्याला ते सापडण्याची शक्यता आहे. म्हणून आणि तो सुद्धा केव्हा, किती दिवस? रोज. दररोज वर्षानुवर्ष ठराविक वेळेला बसून ती साधना करायला पाहिजे. असं जर करत राहिलो तर मग एक दिवस तो स्वरूपच होऊन राहतो. आनंदाचा मार्ग, आनंदाची वाटचाल ही सगळी. आणि हे संत अनुभवाने सांगतात की बाबा रे, सुखाच्या पावटी येई जे या जयाची या भेटी. हा मार्ग अत्यंत सुखाचा आहे, कष्टाचा नाही आहे. त्यामुळे देहाला कष्ट द्यायचे नसून मन वळवायचे. मनाचा व्याप सगळा आहे परमार्थामध्ये. बुद्धीचे जे काही वेडेवाकडे निश्चय झालेले असतील ते बुद्धीचे निश्चय सरळ करायचे, मन शुद्ध शुद्ध करायचं आहे. आणि या मनाचे एक निके जे देखिली गोडीची या ठाया सोके, ते अनुभव सुखची कौतुके दावीत जाईये. मनाला जी बाहेर पाहण्याची सवय लागलेली आहे तिला अंतर्मुख करून जर त्याची गोडी लावली तर मन पुन्हा पुन्हा तिथंच बसायला सोकावतं. आपण जर संत कुणी आपल्याला भेटले त्यांचं सान्निध्य मिळालं असेल तर आपल्या लक्षात येईल की थोडंसं ते बाहेरच्या लोकांतात मिसळल्यासारखे दाखवतात, पण पुन्हा ते एकांतात बसून शांतपणे त्या सोहमच्या अनुसंधानात बसलेले असतात, आपल्या स्वरूपाच्या ठिकाणी स्थित असतात. आणि त्याची गोडी जी आहे ती अवीट गोडी आहे. केवळ काही कर्तव्य भूमिकेतून काही कार्य करायचं आहे म्हणून ते बाहेर येत असतात आणि लोकांच्यात वावरत असतात. वस्तुतः त्यांना त्याच्यापेक्षा सुद्धा एकांतातच आपल्या आनंदात रमून राहणं त्यांना जास्त पसंत असतं. परंतु ही गोडी जोपर्यंत लागलेली नाही तोपर्यंत मोठा प्रश्न असतो आणि म्हणून नाना प्रकारचे कष्ट देह करत असतात. म्हणून इथं म्हटलंय, जेथे आक्षेप आटले, जेथे प्रयत्न पस्तावले, जेथे तर्क मंदावले, तर्किता रिज वस्तूसी वळे विवेकाची बेगडी, पडे शब्दाची बोबडी, जेथे मनाची तातडी कामा नये. विवेकाची थिटा पडतो. विवेक पहिल्यांदा पाहिजे आहे, आत्मानात्म विवेक पाहिजे आहे. विवेकच नसेल, विचारच नसेल, वैराग्यच नसेल तर ह्या मार्गाकडे वळतच नाही. पण पुढे तो विवेक देखील थिटा पडतो, विवेकाच्याही पलीकडे जायचंय. पडे शब्दाची बोबडी, शब्द संपतात. किती शब्द बोलणार? शब्दाने ती वस्तू सापडणार का? सापडणार नाही. जसं ग्रंथ वाचून सापडणार नाही म्हटलं तसं शब्द म्हणूनही सापडणार नाहीये. शब्दाची जिथं बोबडी वळते त्याचा अर्थ शब्द देखील आपोआप थांबून जातात. म्हणून नाम घेता घेता सुद्धा नाम थांबून जायचं आहे. काही वेळा दाखवतात, कोण तपश्चर्याला बसलेला आहे असं आपल्याला पुष्कळ दाखवतात की तो सारखा नाम घेतोय आणि ध्यानाला बसलाय तपश्चर्याला. अगदी विपरीत दृश्य आहे ते. असं नाम घेत नाही तो, नाम घेता घेता नाम थांबून नुसताच तो स्वस्थ बसलेला असतो. समाधी लागलेली आहे आणि तोंडाने नाम घेतोय असं संभवत नाही आहे. ध्यानामध्ये समाधी स्थितीमध्ये सगळं थांबलेलं असतं. म्हणून इथं शब्दाची बोबडी वळलेली आहे. पण जेथे मनाची तातडी कामा नाही, मनाने जर म्हटलं की सगळं झालं ना आता लवकर कधी मिळणार, ते लवकर मिळणार नाही. प्राप्त काळ घडी आल्या विण, प्राप्त काळी घडी आला पाहिजे. तुझं सगळं कर्ज फिटलं पाहिजे. मागचं जे जे काही घडलेली आहेत कर्म, त्याची कर्म साम्य दशा आली पाहिजे. ती सगळी कर्म पहिली संपलेली आहेत आणि आता मी कर्मच करत नाहीये असा अकर्तृत्व आत्मबोध जेव्हा येईल तेव्हा ही पुढची वाटचाल, ह्याचा अर्थ गती नाही स्थिती, ती प्राप्त होणार आहे. म्हणून त्यासाठी शब्दांची बोबडीच वळली पाहिजे आणि मनाची तातडी करता येईल तेव्हा ही पुढची वाटचाल, ह्याचा अर्थ गती नाही स्थिती, ती प्राप्त होणार आहे. म्हणून त्यासाठी शब्दांची बोबडीच वळली पाहिजे आणि मनाची तातडी करता का म्हणे. किती दिवसात मिळणार? किती वर्षात मिळणार? तू करत राहा. जेवताना विचारलं का किती वर्ष जेवायचं म्हणून? किती वर्ष जगायचं विचार का? शेवटच्या क्षणापर्यंत आपल्याला जगायची इच्छा असतेच. जेवतही असतो, खातेही असतो, सगळं काही करत असतो. कधी असं विचारलं नाही, कधी कंटाळा केला नाही. साधनेचा कंटाळा कशाला? साधना सहज. जेवण झोप वगैरे ह्या गोष्टी जशा देहाला आवश्यक आहेत तशा मन बुद्धीसाठी, स्वरूपाचा अनुसंधान राहण्यासाठी साधना ही देखील सहज आहे आणि रोजच्या रोज नित्य त्याच वेळेला व्हायला पाहिजे. म्हणून मनाची तातडी कामा नये. प्रवचन ऐकत असताना वाटतं आपल्याला अगदी हेच करायचं आहे पण लगेच विसरतं. म्हणून ते म्हणतायत, नुसतं ऐकून होणार नाहीये, त्याचा अभ्यासच करायला पाहिजे. सहस्रमुखाचा शेष तोही शिणला. शेषाला सहस्रमुख, तोही शिणला. वर्णन करता करता बोलतोय पण ते बोलण्यामध्ये सापडत नाही. सद्गुरू विषयी काही सांगता येत नाही तसं सद्वस्तू विषयी काही सांगता येत नाही. अनेक मंडळी ह्याच्यावर बोलत असतात. तास तास, दोन दोन तास प्रवचन चालू असतात, व्याख्यानं चालू असतात. हजारोंना ते आपल्या भाषेनं वक्तृत्वानं रिझवतात परंतु एकांतात स्वतःला रिझवणं ते अत्यंत अवघड आहे. अपनी बाणी से हजारो को रिझा सकता है लेकिन खुद को रिझाना बहुत मुश्किल है. स्वतःला जर रिझवायचं असेल तर अंतर्मुख होऊन ते ठिकाण सापडलं पाहिजे, ती गोडी सापडली पाहिजे. ती गोडी जर सापडली तर खऱ्या अर्थाने तो असंतास जरी तो एकांतात असला तरी त्याला बाहेर येण्याची इच्छा होत नाही. त्या ठिकाणी आपणच आपल्याला पाहत असतो, आपल्याच ठिकाणी रमतो. पण त्यासाठी शांत बसणं आवश्यक आहे. बाकीचं बोलणं, बाकीचे विचार हे सगळे बंद केले पाहिजे. म्हणून बोलण्याने वस्तू प्राप्त होत नाही, तिच्याविषयी बोलून काय उपयोग आहे. म्हणून पुष्कळ असं लक्षात येतं की मंडळी प्रवचन करत असतात, त्याच्यावर बोलत असतात, त्यांना जर जाऊन विचारलं की आपण हे सगळं सांगितलं मग ह्याच्यासाठी आपल्याला साधना सांगता का, तर मात्र प्रामाणिक असेल तर सांगतात मीच साधना करत नाही, तुम्हाला काय सांगणार. सद्गुरू भेटलेले नसतात किंवा भेटलेले असले तरी त्यानुसार साधना चाललेली नसते. कारण नुसतं सद्गुरू भेटले आणि त्यांचा अनुग्रह झाला हे पुरेसं नाही. सद्गुरु कृपा कळे त्यासी, जो शोधील आपण असे. पुढे येई अनुभवासी आपे आप वस्तू. तुम्ही जर आपला आपण शोध घेत असलात तर सद्गुरु कृपेचा प्रत्यय येतो, क्षणाक्षणाला प्रत्यय येतो. सद्गुरु एकीकडे, आपण एकीकडे नसतो. सद्गुरु आपल्यातच, आपल्यामध्येच असतात. तुम्ही काय करता ते पाहत असतात. आणि तुम्ही जर साधना योग्य मार्गाने करत असलात तर सद्गुरु कृपेचा वर्षा अविरत असतो. त्यांचीच इच्छा असते की त्या शिष्याने, त्या जीवाने मुक्त व्हावं, एकरूप होऊन जावं. सद्गुरूंच्या कृपेकडे तिकडल्या बाजूने कुठेही कमतरता नसते. कमतरता असते ती शिष्याच्या साधनेमध्ये, त्याच्यामध्ये कष्ट कमी किंवा नेमकेपणा कमी, त्याचं वर्म कळलेलं नसतं. म्हणून त्याचं म्हटलंय, समर्थाने अनेक वेळा असं म्हटलेलं आहे, सर्व गोष्टी बंद करून शांत बसणं आवश्यक आहे. बोलणं बंद झाल्यावर मिळणारी ही वस्तू आहे. शिष्या एकांती वैसावे, तेथ हे समजून घ्यावे, घ्यावे सांडावे प्रभंजनासी. धरिता सो सांडिता हम, अखंड चाले सोहम सोहम. ऐसी हे अजपा सकळासी, परंतु कळे सायासी. परंतु कळे ही जे क्वचित कळते. साधन समजून सायासी पडोच नाही, सहज श्वास चाललेला आहे. काय लक्षण आहे तिकडं आपलं? बाहेरच बघतोय आपण. सहज साधन आहे पण ती कळत नाही. म्हणून ते म्हणतात, जया असे एकांत मानला, अवघ्या आधी कळे त्याला एकांतात बसून. ह्याच्यावर सुद्धा सारखं बोलत राहतात माणसं. त्याच्याशी बोल, त्याच्याशी बोल, त्याच्याशी बोल. हे बोलणं जोपर्यंत चालू आहे ना, तोपर्यंत आज जाणार नाही. म्हणून एकांत मानवला पाहिजे. एकांत विण प्राणी अशी बुद्धी कायची. समर्थ स्पष्ट सांगतात सगळ्या गोष्टी. अखंड एकांत सेवावा, अभ्यासाची करीत जावा, काळ सार्थक करावा जनासहित. अखंड एकांत सेवावा, जास्तीत जास्त वेळ एकांतामध्ये साधना करायची. ध्यानाची आहे, नामाची आहे, अनुसंधानाची आहे. आणि मग थोडा वेळ लोकांच्या मध्ये जाऊन आपली परीक्षा द्यावी. आपल्याला खरोखर साधनेने काही साधलाय का, का तोच काम आहे, तोच क्रोध आहे, तोच मत्सर आहे, असं जर असेल तर पुन्हा माझा विचार करावा की आपलं साधना बरोबर चालले नाही. पुन्हा एकांतात बसून साधना वाढवायला पाहिजे. वेदे प्रकाशले सर्व ही, वेद विरहित काही नाही, तो वेद कोणासही दाखवू शकेना. चार वेद आहेत, त्या वेदामध्ये सर्व विषय आलेला आहे. वेदाने सर्वावर प्रकाश टाकला आहे. वेदाच्या विरहित असं काहीही नाही आहे. परंतु तो वेद देखील कोणालाही वस्तू दाखवू शकत नाही. कारण वेद म्हटलं तरी पुन्हा शब्द चाले ना. आणि शिवाय वेद तीन गुणांमध्ये आले, सत्व रज तम. आणि या तिन्ही गुणांच्या पलीकडे उडी मारल्याशिवाय परमात्म्याची भेट नाही आहे. त्यामुळे वेदाचा, वेद हे संरक्षिले पाहिजे. त्याच्यासाठी अनेक मंडळी प्रयत्न करत असतात, वेद मुखोद्गत करत असतात. हे सगळं जरी केलं तरी आत्मज्ञान, परमात्म भेट ही त्याच्याही पलीकडची आहे. आणि त्यामुळे जागृती, स्वप्न, सुषुप्ती या तिन्ही अवस्थाच्या पलीकडे जायचं आहे. त्यासाठी सत्वगुण आवश्यक आहे. पण सत्वगुणाची देखील एक बेडी आहे. ती सोन्याची बेडी असेल पण तरी बेडीच आहे. रजोगुणाची, तमोगुणाची अशी बेडी आहे, लोखंडी बेडी आहे. पण ह्या सगळ्या बेड्या बाजूला काढून सत्वगुण जरी आपण अंगीकारला तरी ती बेडी देखील तोडून पलीकडे जायचंय. आणि सत्वगुणाने मात्र कळतं की आपल्याला पलीकडे जायचंय म्हणून. त्याच्यासाठी भगवत भक्ती हाच तरुणोपाय आहे. नाही तर सत्वगुण देखील आपल्याला बांधतो अहंकाराने. मी परमार्थी आहे, मी सात्विक आहार घेतो, मला, मी सुखी आहे, मी ज्ञानी आहे, अशा प्रकारचा त्याचा विचार असतो. त्यामुळे मी सुखी, मी ज्ञानी नसून मीच सुखरूप आहे, मीच आनंद रूप आहे, मीच आनंद इनकार्नेट, शांती इनकार्नेट, असाच मी आहे हा जर बोध करून घ्यायचा असेल तर या सत्वाच्याही पलीकडे जायला पाहिजे. म्हणून अंतर्मुखता जर मिळाली तर सहजच स्वसुखे सुरवाडला अंतरी म्हटलेलं आहे. सुरवाडला म्हणजे जसं थंडीमध्ये असं आपण पोटाशी पाय घेऊन झोपलेलो असतो, तसं त्याचं मन बुद्धी आतमध्ये स्वसुखाच्या ठिकाणी जाऊन सुरवाडून बसलेलं आहे. त्याला तिथून बाहेर येण्याची इच्छाच होत नाही आहे. असं जर काही झालं तर होणार आहे. नुसते ग्रंथ मुखोद्गत करून काही होणार नाही आहे. अभ्यास, अभ्यास आणि अभ्यास, याचा अर्थ ध्यानाचा अभ्यास, हे झाल्याखेरीज सद्वस्तू प्राप्त होत नाही. बरं, याच्यासाठी किती ग्रंथ वाचायला पाहिजेत? एक ग्रंथ देखील पुरे आहे. कारण सगळे ग्रंथ एकच सांगतात. पण त्या ग्रंथाच्या बरोबर गुरुकृपा पाहिजे, ध्यान नामादी साधना पाहिजे आणि इतर वेळेला अनुसंधान पाहिजे. म्हणून वेदे प्रकाशिले सर्व ही, म्हणजे अनेक वस्तूवर, गोष्टीवर जरी वेदाने प्रकाश टाकला असला तरी शकतो, सद्वस्तूला दाखवू शकत नाही. त्याचं कारणच असं आहे की त्या वस्तूच्या प्रकाशातच वेद प्रकाशित होतात. अधिष्ठान वस्तूच आहे. जसं चंद्र सूर्य प्रकाशित करू शकत नाहीत वस्तूला, तसं वेद देखील वस्तूला प्रकाशित करू शकत नाहीत. वस्तूच्या अधिष्ठानावर हे सर्व प्रकाशित होत असतात. जसे डोळे पाहतात, कान ऐकतात, जीभ बोलते, सगळी इंद्रिये काम करतात, ती त्या वस्तूच्या अधिष्ठानावर. असं असल्यामुळे हे कोणतीही इंद्रिय त्या वस्तूला दाखवू शकत नाही. वाणी किती बोलली म्हणजे कळेल? वाणी बोलायची थांबली म्हणजे कळेल. डोळ्यांनी काय पाहिलं म्हणजे कळेल? डोळ्यांनी पाहण्याचं थांबलं म्हणजे कळेल. कितीही उपासना करा, वाणीनं कितीही बोला, वस्तू सापडणार नाही. चालते शरीर कोणाची असते, कोण बोलविते हरिविण, तयाचे भजन चुकवू नका. मुळात जाऊन बसलं पाहिजे. म्हणून सगळे संत काय करतात? वर बोलतच नाही, मुळात जाऊन बोलतात. त्याचं कारण ते तिथंच बसलेले असतात आणि त्यांच्या लक्षात येतं की अवघड काय आहे खरं, म्हणजे याच्यात इतकं सोपं आहे पण काय मिळत नाही आहे, असं त्यांना आश्चर्य वाटतं. आपलंच आश्चर्य वाटतं त्यांना, आपल्याला त्यांचं आश्चर्य वाटतं की असं काय बोलतात. तर अशा तऱ्हेनं हे जे संतांचं सांगणं आहे हे आपण समजून घेऊन त्या मार्गाला लागलं पाहिजे. जय जय रघुवीर समर्थ. ओम ईशावासिमिदं सर्वं यत्किंच जगत्या जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथ मा बृद कस्य स्विद्धनम्. ॐ शान्ति शान्ति शान्तिः.